पाठीत जर वाकलो असू तर आपण सरळ बसायचं आहे, ओक न काढता. पाठीचा कणा सरळ. तुम्ही हात, दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवरही ठेवू शकता अथवा एकमेकांच्या जवळ एकमेकात गुंफून देखील ठेवू शकता. एकदाच काय ते ठरवा. 20 मिनिटं आपल्याला बदलायचं नाहीये. हनुवटी जमिनीला समांतर, खाली झुकलेली नको आणि मान माग गेलेली नको, अशा प्रकारे. डोळे सहज मिटलेले, अगदी सहज निष्कारण जसे मिटून घेता तसे. मुद्दाम ध्यानाला बसताना वेगळ्या प्रकारे काही करायचं नाहीये. आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंकडे लक्ष द्या. भुवईच्या वरच्या कपाळाच्या भागावर जर ताण असेल अथवा भुवईपासून कानशिलापर्यंत जर ताण चुकून घेतला असेल, एकदम सैल सोडा. गालाचे स्नायू अतिशय सैल. त्याच्यावर कोणताच भाव नको, स्मित देखील नको. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत समग्र शरीराची एकत्रित जाणीव. एकाच वेळेला शरीराच्या सगळ्या बाजूची जाणीव ठेवण्याचा प्रयत्न करा. पाठीमागची, शरीराच्या पाठीकडची, पुढची, तळाची, मस्तकापर्यंत. कोणाला किंचित हालचाल करायची असेल तर अर्धा मिनिट मी देतो. त्याच्यानंतर तुम्हाला मूर्तीसारखं बसायचं आहे. बस आता तुम्हाला हलायला परवानगी नाही. अतिशय स्थिर। आणि सर्व बाजूंनी तुम्ही स्थिर आहात, हलत नाही आहात, याकडे केवळ लक्ष। तुमची पावलं, पोटऱ्या, नडगी, गुडघा, मांडीचे स्नायू, कंबर, पाठीचा सरळ कणा, खांदे, हात, जमिनीला समांतर हनुवटी, मान सरळ, अतिशय रिलॅक्स, सैल सोडलेला चेहरा, अत्यंत स्थिर असं मस्तक, आता सगळं व्यवधान तुमचं शरीर असंच स्थिर ठेवण्याकडे लावायचं आहे। शरीर हालचाल करत नाहीये ना, एवढा एकच विचार असेल, आणि कसोशीनी स्थिरता सांभाळा। सगळ्या शरीराचं समग्र भान एकाच वेळेला, मूर्ती सारखी स्थिरता। तुमच्यापैकी काही जणांना असा अनुभव येऊ शकेल की तुमचं मन अचानक एकत्र होत आहे चिदाकाशाच्या ठिकाणी, ज्यांना असा अनुभव येत नाहीये त्यांनी शरीराच्या स्थिरतेकडे सगळं चित्त लावायचं आहे। ज्यांचं ज्यांचं मन ऊर्ध्वगामी व्हायला सुरुवात झाली त्यांनी हू द्यावं। शरीराची स्थिरता सांभाळायची आहे। तुमची जाणीव ऊर्ध्वगामी होईल। पण ती निष्कंप असेल। मनरहित असेल। मस्तकाच्या पोकळीत सर्व जाणीव एकवटते। तुमचं शरीर स्थिरच राहील पण तुम्हाला शरीराचं विस्मरण व्हायला सुरुवात होईल। आणि चिदाकाशात केवळ जाणीवेनी तुम्ही राहाल। तुमच्या लक्षात येईल की तुमची प्राणशक्ती देखील ऊर्ध्वगामी होऊन मधून अधून थांबते आहे. ती सहज जितका वेळ थांबेल तितका वेळ थांबू दे. मधूनच सूक्ष्म श्वास घेऊन परत परत तुम्हाला थांबता येईल. ही शुद्ध जाणीव हेच स्वरूप म्हणजे आत्मरूप तत्व निर्शना उपरी. ही निष्कंप जाणीव म्हणजेच आत्मा. या स्थितीतून आता आपल्याला खाली यायचे. परत आपलं अत्यंत स्थिर असं शरीर सर्व बाजूनी समग्र देणी तुम्ही पाहत आहात. पण मगाच्या पाहण्यात आणि आत्ताच्या पाहण्यात फरक आहे. त्या बोधाला स्पर्श करून तुम्ही शरीराकडे पाहत आहात. परिसराची जाणीव झाली तरी चालेल. आता आपल्याला हळूहळू डोळे उघडायचे आहेत. हरी 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 स्वामीजी, हरी हरी परत डोळे मिटून घ्यायचे. अजून एक प्रयोग करणार आहोत. चार पाच शांत पण खोल श्वास घ्या आणि सोडा. आता नेहमीसारखा संथ श्वास नैसर्गिक. नाभीस्थानापाशी लक्ष. तुमच्या लक्षात येईल की नाभीस्थानाच्या भोवती पोटाचा भाग, तुम्ही श्वास घेता तेव्हा किंचित रुंदावतो आणि श्वास सोडता तेव्हा परत मूळ स्थितीत येतो. तुम्हाला केवळ पोटाची हालचाल पाहिजे आहे. अगदी एकाग्रतेने पहा, निर्विचार. नाभीस्थानापाशी लक्ष, पण पोटाची हालचाल समजते आहे. श्वास, नैसर्गिक श्वास घेतल्यावर देखील पोट किंचित रुंदावतं, सोडलं की परत जाग्यावर येतं. तुम्हाला तुमचं लक्ष आता किंचित वर उचलायचं आहे छातीपर्यंत. तुमच्या लक्षात येत आहे की श्वास घेतल्यावर छातीची म्हणजे बरगड्यांचीही हालचाल होते, पण पोटाच्या तुलनेने कमी. सर्व लक्ष श्वास घेताना बरगड्या थोड्या रुंदावतात, छाती फुगल्यासारखी होते, श्वास सोडताना परत जाग्यावर येते. एवढ्याच गोष्टीकडे एकाग्रतेने लक्ष. तुम्हाला तुमचं लक्ष अजून वर उचलायचं आहे, आवंढा गिळून बघा. जिथं घशाला स्पर्श जाणवतो तिथून कल्पनेने नाकाचं कपाळाला मिळालेलं टोक आहे तिथपर्यंत श्वास घेताना लक्ष द्यायचं, सोडताना तिथपासून जिथं नाक कपाळाला मिळालं तिथपासून आवंढा गेळा तेवढ्या भागाकडे लक्ष द्यायचं. आता इथं हालचाल काहीच नाही, फक्त श्वास. अतिशय एकाग्रतेने विशुद्ध चक्रापासून ते आज्ञा चक्रापर्यंत श्वास घेताना श्वास सोडताना आज्ञा चक्रापासून विशुद्ध चक्रापर्यंत अवंढा गिळा त्या स्थानापर्यंत. आता मस्तकाच्या पोकळीत लक्ष, तुमची जीभ टाळ्याला लावून बघा. वरचा जबड्याचा हाडाचा भाग सोडला की एक पातळ त्वचेचा पडदा तुम्हाला लक्षात येईल. तिथून वर कपाळाच्या माग श्वासाकडेही आता दुर्लक्ष. तिथं लक्ष दिलं तरी पाहण्यासारखं काही नाही असं तुमच्या लक्षात येईल. कारण तिथे दृश्य नाही, विचार नाही, मन नाही। आणि असं लक्षात आल्याबरोबर सूक्ष्म अंतरपवन ऊर्ध्वगामी होईल। सूक्ष्म श्वास ऊर्ध्वगामी होईल आणि त्या सगळ्या भागाला तुम्ही व्यापून राहाल। तिथे आता अस्तित्वात तुम्ही आहात। कोणाकोणाला असं लक्षात येईल की तिथं चित गगनामध्ये मस्तकाच्या मंडलात तुम्ही आहात अशी भावना झाली की वारंवार सूक्ष्म श्वास पवन ऊर्ध्वगामी होतो आणि तुम्हाला तिथं राहण्यासाठी मदत करतो। या ठिकाणी तुम्ही स्वरूपाने अक्षर अव्यक्त निराकार शांत स्वरूप असे आहात। हरि 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 स्वामी जी। या अक्षर अव्यक्ताचा भाव राखून हळूहळू तुम्हाला सावध व्हायचं आहे आणि डोळे उघडायचे आहेत. आता आपण 10 मिनिटं नामस्मरण करणार आहोत. परत सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचे आहेत. आपल्या हृदयाच्या ठिकाणी लक्ष, जो मगाशी दोनदा चिदाकाशामध्ये अव्यक्त अचिंत्य सच्चिदानंद शांत स्वरूप परमात्मा लक्षात आला, तो सगुण साकार होऊन हृदयाच्या ठिकाणी विटेवर उभा आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायचं. सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझा, पंढरीनाथ. हृदयाच्या ठिकाणी उभे आहेत. श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण, नारायण. श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण, नारायण. श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण, नारायण जय नारायण, जय जय नारायण, नारायण नारायण, जय जय नारायण, नारायण जय नारायण, जय जय नारायण, नारायण हृदयस्थ पंढरीनाथांच्या चरणांवर आपण मस्तक ठेवतो आहोत. हरी 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 स्वामी जी प्रभु राम 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 ज्ञानोपा माउली स्वामी जी राम राम हरी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज.